नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं प्राप्ती गांवकर तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंय विधानसभेचें पावसाळी अधिवेशन फाल्यां 31 ऑगस्ट सावन सुरू जाता. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर मेरेन 3 दीस चलपी अधिवेशनांत तारांकीत आनी अतारांकीत मेळोन 883 प्रस्न आसात. 10 ऑक्टोबराक गोंयांत नॅशनल पॅलिएटीव्ह केअर कन्व्हेन्शन 2.0 घडोवन हाडटले. परवरी उड्डाणपुलाचें उक्तावण 9 सप्टेंबराक केंद्रीय येरादारी आनी रस्तो म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांच्या हस्तुकीं जातलें. आतां पुराय खबरो. भुरगीं शिकून उंचेल्या पदांचेर पावल्यार पालकांचें जिवीत अर्थपूर्ण जाता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणलां. दिवचल वीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या उत्सवांत मुखेल अतिथी म्हणून ते उलयताले. दिवचल वीज कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 40वी वर्सपूर्ती आयज मनयली. ह्या कार्यावळींत निवृत्त कर्मचाऱ्यांचो भोवमान केलो आनी 10वी 12वी परिक्षा पास जाल्ल्या 20 कर्मचाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचो भोवमान केलो. दिवचलचे आमदार दोतोर चंद्रकांत शेटये ह्या कार्यावळीक हाजीर आशिल्ले. गोंय विधानसभेचें पावसाळी अधिवेशन फाल्यां 31 ऑगस्ट सावन सुरू जाता. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर मेरेन 3 दीस चलपी अधिवेशनांत तारांकीत आनी अतारांकीत मेळोन 883 प्रस्न आसात. प्रस्न उत्तरां सयत 0 आवर, लक्षवेधी सुचोवण्यो तशेंच सरकारी विधेयकां कामकाजांत आसतलीं. पुरवणी मागण्यांचे विनियोग विधेयक सादर जावन ते संमत जातले. वकील सुरक्षा विधेयक, बेकायदा धर्मांतरण बंदी विधेयका सयत 15 सरकारी विधेयकां अधिवेशनांत सादर जातलीं. फाल्यां पयले दिसा परबी दिवपी थारावा सयत शोक प्रस्तावांचेर चर्चा जातली. अधिवेशनांत सत्ताधारी आमदारां सयत विरोधी आमदारांक लेगीत फावो त्या प्रमाणांत उलोवपाची संद मेळटली अशें सभापती गणेश गांवकार हांणी सांगलां. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत साखळेच्या रवींद्र भवनांत जाल्ल्या मन की बात कार्यावळीक हाजीर आशिल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे मन की बात भाषण ह्या वेळार समक्षेपीत केल्ले. ह्या कार्यावळीत लोकांची व्हड प्रमाणांत हाजिरी पळोवपाक मेळ्ळी. परवरी उड्डाणपुलाचें उक्तावण 9 सप्टेंबराक केंद्रीय येरादारी आनी रस्तो म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांच्या हस्तुकीं जातलें. उपरांत 11 सप्टेंबराक दनपारच्यान 4 वरांच्यान उड्डाणपूल भौशीक येरादारी खातीर उक्तो करपाचे आसात अशी म्हायती भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी दिली. सुमार 5.5 किलोमीटर लांबेचो हो उड्डाणपूल गाडयां खातीर उक्तो जाल्या उपरांत पणजी म्हापसा म्हामार्गाचेर जावपी येरादारी कोंडी व्हड प्रमाणार कमी जावपाची शक्यताय आसा. सुमार 650 कोटी रुपया खर्चोन हो उड्डाणपूल आनी जोड रस्ते बांदून तयार केल्यात. कामत हांणी आयताराक घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ही माहिती दिली. ह्या वेळार पर्यटन मंत्री रोहन खंवटे आनी आमदार केदार नायक हे उपस्थित आशिल्ले. 9 सप्टेंबराक सांज वेळार 6 वरांचेर मॅजेस्टीक हॉटेला लागसार फीत कापून उड्डाणपुलाचें उक्तावण जातलें. ताचे उपरांत पुलाचेरच उक्तावणाची कार्यावळ जातली. इतले मजगतीं आदल्या 2 दिसा म्हणजेच 7 आनी 8 सप्टेंबराक लोकांक उड्डाणपुलाचेर चलोवन वचून पूल पळोवपाक मेळटलो. सॅल्फी काडप, पूल पळोवप तशेंच वॉकेथॉन सारखे उपक्रम ह्या 2 दिसांनी पुलाचेर आयोजीत करतले अशें म्हणलां. भारतीय वैजकी संशोधन शिक्षण मंडळान 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यां खातीर शाईन ही राष्ट्रीय पांवड्यावेली ताक सर्त आयोजीत केल्या. विकसीत भारत 2047 खातीर तरणाट्यां मदीं वैज्ञानीक उत्सुकताय निर्माण करप ही ह्या सर्तेची मुखेल संकल्पना आसा. गोंयच्या शिक्षण संचालनालयान परिपत्रक जारी करून राज्यांतल्या सगळ्यो सहकारी सरकारी अनुदानीत खाजगी आनी खाशेल्या हायस्कुलांत तशेंच हायर सेकेंडरीच्या प्रमुखांक तांच्या विद्यार्थ्यांक ह्या सर्तींत वांटो घेवपाक प्रोत्साहन दिवपा विशीं कळीत केला. ह्या सर्तींत वांटो घेवपा खातीर कसलेच प्रवेश शुल्क नात. विद्यार्थ्यांनी लोक भलायके संबंदी खंयची एक समस्या वळखून ताचेर वैज्ञानीक नदरेन सोद लावन उपाय सादर करपाचे आसात. ही नोंदणी इंग्रजी वा भारतीय संविधानांतल्या 22 मान्यताय प्राप्त भाशां मदीं करूंक मेळटली. विद्यार्थ्यांक 2 पानांचे PDF दस्तावेज तयार करून शालेय नोडल अधिकाऱ्यांवरवीं ICMR ह्या पोर्टलाचेर अपलोड करचे अशें म्हणलां. ह्या सर्ती खातीर अर्ज सादर करपाची निमाणी तारीख 11 सप्टेंबर 2026 अशी आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षान आपल्या राज्य कार्यकारी समितीची फेररचना केल्या. शबिना नाईक शिरोडकर हांची पक्षाच्या नव्या अध्यक्षपदाचेर नियुक्ती केल्या, जाल्यार विपीन नाईक हे उपाध्यक्ष म्हणून काम पळयतले. मेलविन डिसिल्वा आणि प्रेमानंद गावडे हांची सरचिटणीस आणि संघटक सरचिटणीस म्हणून निवड झाल्या. जयेंद्रथ पाडोलकर हांची सचिव पदाचेर तर कँडिडो कोरिया हांची खजिनदार म्हणून नियुक्ती झाल्या. 2027 विधानसभा निवडणुको दोळ्या मुखार दवरून पक्षान तयारी वेगान सुरू केल्या. चौथी पहिली सगळ्यो जिल्हा आणि ब्लॉक समित्यो स्थापन करपाचे काम पुराय करपाचो निर्णय पक्षान घेतला. तसेच गोयभर सदस्यत्व मोहीम सुरू करपाची तयारी पक्षान केल्या. शारी उदरगत मंत्री विश्वजीत राणे हांणी गोंय राज्य शारी उदरगत खात्याच्या फुडारपणाखाला आल्तबेतीच्या विद्या एनक्लेव्ह कॉलनीत उक्त्या भौशीक सुवातेच्या उदरगती खातीर बुनयाद घाली. थळाव्या रहिवाशांक आर्विल्ल्या मनरिजवणेच्यो सुविधा आणि बरी भौशीक सुवात दिवन सामूहिक मुळावी बांदावळ वाढोवपा खातीर हो प्रकल्प तयार केला. या सुवाळ्याक साळगावचे आमदार आणि गोय पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष केदार नायक आणि हेर लोक हजर आशिल्ले. बिट्स पिलांनी गोय कॅम्पसांत जुवारीनगर झरी वाठारांत रावपी अर्थीक नदरेन मागाशिल्ल्या विद्यार्थ्यां खातीर काल एक खासा शिक्षणीक कार्यावळ घडोवन हाडिल्ली. के बिर्ला गोय कॅम्पसा लागी रावपी झरी वाठारातल्या लंबाणी कॉलनीतल्या सुमार 150 भुरग्यांनी या कार्यावळीचो लाव घेतलो. तांकां प्रात्यक्षिकां प्रयोग आणि प्रकल्प प्रदर्शनाच्या आधारान विज्ञानाची वळख करून घेवपाची संद मेळ्ळी. एड्यूस्पार्क 2026 कार्यावळीचो वांटो म्हूण हो वर्सुकी विज्ञान आणि तंत्रज्ञान मेळावो घडोवन हाडलो. एड्यूस्पार्क कार्यावळींत विज्ञानाच्यो संकल्पना भुरग्यांक सोप्यो आणि रोचक तरेन समजच्यो या खातीर विंगड विंगड प्रयोग प्रात्यक्षिकां आणि प्रकल्प दाखयले. 10 ऑक्टोबरात गोंयांत नॅशनल पॅलिएटिव्ह केअर कन्व्हेन्शन 2.0 घडोवन हाडटले. नॅशनल असोसिएशन ऑफ पॅलिएटिव्ह केअर फॉर आयुष अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिनाचो गोंय विभाग शेनवारा 10 ऑक्टोबराक टर्मिनल बँकवेट काकुलो मॉल सेंटिनेज पणजी हांगासर नॅशनल पॅलिएटिव्ह केअर कन्व्हेन्शन 2.0 हेचे आयोजन करतलो. संस्थेच्या अध्यक्षा दोतोर स्नेहा भागवत आणि आदले अध्यक्ष दोतोर वल्लभ धायमोडकार हांणी ही माहिती दिली. संसारीक हॉस्पिस आणि पॅलिएटिव्ह केअर दीस 2026 या दिसा हे परिषदेचे आयोजन जाता. पेन मॅनेजमेंट अँड एसेन्शियल पार्ट ऑफ पॅलिएटिव्ह केअर हो या परिषदेचो विषय असा. ही परिषद दुयेसांनी पिडिल्ल्या दुयेतींच्यो सामाजिक भावनिक आणि अध्यात्मिक गरजो पुराय करपाचेर लक्ष केंद्रीत करता. खेळ. आदलो जैतिवंत पंगड जर्मनी आयज सांजवेळा बेल्जियमातल्या व्हावरे हांगाच्या बेल्फियस हॉकी अरेनाचेर दादल्यांच्या FIH हॉकी वर्ल्ड कप 2026 निमणे सर्तींत स्पेना आड खेळटलो. हो खेळ भारतीय वेळाप्रमाण सांजवेळा 8 सुरू जावपाचो आसा. हवामान. भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन दिल्ल्या अदमासा प्रमाण चडांत चड तापमान 30 अंश सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 24 अंश सेल्सियस अशी नोंद झाला. परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन फाल्यां 31 ऑगस्ट सावन सुरू जाता. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर मेरेन 3 दीस चलपी अधिवेशनात तारांकीत आणि अतारांकीत मेळून 883 प्रश्न आसात. 10 ऑक्टोबरात गोंयांत नॅशनल पॅलिएटिव्ह केअर कन्व्हेन्शन 2.0 घडोवन हाडटले. परवरी उड्डाण पुलाचे उक्तावण 9 सप्टेंबराक केंद्रीय येरादारी आणि रस्तो महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांच्या हस्तुकी जातले. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्या फुडल्या प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.